हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ नमो दुन्दुभ्याय च हनन्याय च नमो धृष्णवे च प्रमृषाय च नमो दूताय च प्रहिताय च नमो निषङ्गिणे चेषुधिमते च नमः तीक्ष्णे शवेशायुधिने च नमः स्वायुधाय च सुधन्वने च नमः श्रुत्याय च पथ्याय च नमः काट्याय च नीप्याय च नमः सुद्याय च सरस्याय च नमो नाद्याय च वैशन्ताय च नमः कुप्याय च वट्याय च नमो वर्षाय च वर्षाय च नमो मेध्याय च विद्युत्याय च नमः ईद्रियाय च तप्याय च नमो वात्याय च रेश्मियाय च नमो वास्तव्याय च वास्तुपाय च नमः सोमाय च रुद्राय च नमः ताम्राय च अरुणाय च नमः शङ्गाय च पशुपतये च नमः उग्राय च भीमाय च नमो अग्रे वधाय च दूरे वधाय च नमो हन्त्रे च हनीयसे च नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो नमः ताराय नमः शम्भवे च मयोभवे च नमः शङ्कराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च नमः तीर्थ्याय च कूल्याय च नमः वार्याय च वार्याय च नमः प्रतरणाय चोत्तरणाय च नमः आतार्याय च लाद्याय च नमः षष्ट्याय च फेन्याय च नमः सिकत्याय च प्रवाह्याय च
श्रीराम। सर्वसाधकांना विनंती आहे आपण थोडं थोडं आधीच पुढे सरकून घ्यावं। आपापले मोबाईल फोन्स आपण बंद अथवा सायलेंट मोडवरती ठेवावेत। परमपूजनीय स्वामी माधवनाथांच्या सद्भक्त मिलिंददादांनी लिहिलेल्या आठवणी सद्भक्त रेवतीताई आज वाचणार आहेत।
ओम स्वामी माधवनाथाय नमः। ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। दिनांक 9 जानेवारी ते 14 जानेवारी 1988 दरम्यान झालेल्या औरंगाबाद नांदेड गोरटे अशा आनंद यात्रांच्या दरम्यान घडलेल्या काही प्रसंगांबद्दल आपण मागील गुरुवारपासून बघत आहोत। औरंगाबाद येथील वाल्मीज या जल आणि भूमी यांच्या नियोजनासाठी स्थापन झालेल्या संस्थेत 9 तारखेस स्वामीजींचं उद्बोधक प्रवचन झालं। प्रवचनानंतर भोजन वगैरे झाल्यावर रात्री ठीक 8:30 वाजता स्वामीजींच्या खोलीत आम्ही सर्वजण दाटीवाटीने एकत्र बसलो। नियमरूपी स्तोत्र झाल्यावर स्वामीजींचा आम्ही सर्वांशी मोकळा संवाद झाला। आम्ही सुमारे 15-20 जण होतो। आदरणीय बापूसाहेब भिशीकर आमच्या बरोबर असल्यामुळे सामाजिक विषयांवर चर्चा होणं स्वाभाविकच होतं। नुकतंच विश्व हिंदू परिषदेतर्फे संत संमेलन पार पडलं होतं। त्याबद्दल स्वामीजी बापूसाहेबांकडे चौकशी करत होते। विश्व हिंदू परिषदेने हिंदू समाजात जागृती आणण्यासाठी अनेक संतांचे एका व्यासपीठावर एकत्रीकरण घडवून आणले होते। माझ्या अंधुक आठवणीनुसार स्वामी माधवनाथांना देखील त्या संमेलनासाठी आग्रहाचे आमंत्रण होते, परंतु स्वामीजींच्या याबाबतील धोरणानुसार त्यांनी मोठ्या विनम्रतेने तिथे जाण्याचं टाळलं होतं। अशा संतांच्या संमेलनांमधून विशेष काही हाताशी लागेल याबद्दलच स्वामीजी साशंक असत। प्रत्येक सत्पुरुषाने आपल्या अवतीभोवतीच्या समाजात काम करावं, यथाशक्ती शुद्ध परमार्थ लोकांच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करावा. या उपर सर्व संत मंडळींना एकत्र जमवून प्रबोधन ते काय करणार अशी त्यांची धारणा होती. तथापि हे संत संमेलनाचे सात्विक कार्य असल्यामुळे त्यांच्या हार्दिक सदिच्छा त्याबद्दल होत्या. स्वामीजींनी त्यांना विचारलं, बापूसाहेब कसं काय झालं संत संमेलन? बापूसाहेब, स्वामीजी चांगला प्रतिसाद मिळाला. आपल्या आमंत्रणावरून अनेक भागातून संत मंडळी जमली होती. स्वामीजी, वर्तमानपत्रे, रेडिओ, टीव्ही यांनी किती दखल घेतली? बापूसाहेब, फक्त मराठी वृत्तपत्रे. बाकी रेडिओ, दूरदर्शन वगैरे यांनी काहीच प्रसिद्धी दिली नाही. स्वामीजी, वास्तविक अशा कार्याची सर्वत्र सर्व माध्यमांनी प्रसिद्धी देणं आवश्यक होतं. बापूसाहेब, सरकारी माध्यमे कधीच अशा बातम्या देणार नाहीत. स्वामीजी, हरी हरी असो, पण संतांची भाषणं कशी वाटली? बापूसाहेब, दोंडा महाराजांचं व्याख्यान अप्रतिम झालं. स्वामीजी, काय सारांश होता? बापूसाहेब, भारतावर झालेली परकीय आक्रमण ही धार्मिक आक्रमण सुद्धा होती. राष्ट्र जिंकण्यासाठी समाजाचं मोठ्या प्रमाणात धर्मांतर केलं तर ते सहज शक्य होईल अशी परकीयांची धारणा होती. परंतु संतांनी आपल्या समाजाला तारलं. त्यांनी सतत समाज सुसंस्कृत ठेवला, धर्मनिष्ठ राखला. हिंदुस्थान परतंत्र झाला तरी धर्मांतर होऊ शकले नाही. आणि याला कारण म्हणजे या भारतभूमीत प्रत्येक काळी निरपेक्षतेने कार्य करणारे सत्पुरुष. स्वामीजी, वा, खूप सुंदर विचार मांडला. बापूसाहेब, किसन महाराज साखरे, मसूरकर महाराज अशी काही मंडळीही होती. स्वामीजी, किसन महाराज काय म्हणाले? बापूसाहेब, सर्व भेद विसरून आपण हिंदू म्हणून एकत्र आलं पाहिजे. स्वामीजी, खरं आहे. मुस्लिम संत होते का? बापूसाहेब, नाही. स्वामीजी, वस्तुत आपल्या समाजाच्या विघटनेला आपल्यातील जातीभेदच कारणीभूत होत. मुस्लिम, ख्रिश्चन यांच्यात सुद्धा शिया, सुनी, कॅथोलिक, प्रोटेस्टंट यासारखे भेद आहेतच, पण जाती पोटजाती वगैरे विशेष काही नाही. आपल्याकडे पहा, नुसत्या 5-50 हजार जातीच आहेत. आणि या जातीला स्वतःचा कोण अभिनिवेश आहे? स्वामीजींना बोलता बोलता गंमत करायची लहर आली. ते म्हणाले, आता आपलंच बघा ना, कोकणातले ब्राह्मण कोकणस्थ झाले, देशावर राहिले ते देशस्थ झाले. मग जो तो आपला अभिमान बाळगायला लागला. ताराचंच बघा ना, इतके वर्ष देशावर राहिली, सगळा जन्म देशावर गेला, पण काही झालं तरी काटकसर सोडणार नाही. सर्वजण गालातल्या गालात हसत होते. मग म्हणाले, तशी आहे ती शिस्तप्रिय आणि ताप्तूप राखणारी, पण काटकसर काही सुटत नाही. असं म्हणून स्वतःच खळखळून हसले. पुन्हा गंभीर होत म्हणाले, बापूसाहेब, या जातीभेदांमुळे आपल्या समाजात फुटीर वृत्ती वाढली. सोनाराचं घर जळतंय तर ब्राह्मणाला काय करायचंय अशी संकुचितता फार बळावली. बापूसाहेब, आपली सरकारी धोरणं सुद्धा या कुटीरतेला एक प्रकारे खतपाणीच घालत असतात. स्वामीजी, विश्व हिंदू परिषदेने मात्र या भेदांच्या विरोधात दंड फोडायला हवेत आणि मला वाटतं तसाच प्रयत्न सुरू आहे. या व्यतिरिक्त भाषिक भेद, प्रांतिक भेद असे नाना प्रकारचे भेद आहेतच. बापूसाहेब, विवेकानंद सांगतात, हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आणि हेच खरं एकतत्व. स्वामीजी, वस्तुत आत्म्याच्या अंगाने सर्वांना सांगितलं पाहिजे. जात पात पत्रिका वगैरे काढून टाकलं पाहिजे. कुठून या जाती तयार झाल्या आहेत हे काही कळत नाही. लग्न जुळवताना सुद्धा शिक्षण, विचार आणि सांपत्तिक स्थिती जुळली म्हणजे झाले. स्वामीजींचे विचार अत्यंत पुरोगामी होते. ठाई ठाई दिसणाऱ्या भेदभावामुळे स्वामीजींचं हृदय व्यथित झालेलं होतं. क्वचित कधीतरी त्यांचे असे विचार ते बोलून दाखवत असत. त्यांच्या मनातील खंत त्यांनी पुन्हा व्यक्त केली. स्वामीजी, आपल्या शंकराचार्यांनी सुद्धा हे भेदभाव नष्ट करण्यासाठी समाजाला प्रेरित केलं पाहिजे. अशा भेदभावामुळे कोणीही आपल्यावर आक्रमण करतो, राष्ट्र म्हणून आपण अधिक दुर्बळ होतो. वस्तुत भारतात राहणारा तो हिंदू परदेशात आपल्याला हिंदू म्हणून ओळखतात आणि भारतात आम्ही त्यांना हिंदू म्हणायला तयार नाही. बापूसाहेब, मला गाढा म्हणा पण हिंदू म्हणू नका असे म्हणणारे महाभाग इथेच आपल्या भोवतालच्या समाजात आहेत. स्वामीजी, फुटीरतेमुळे आपण मागे राहिलो आहोत. असो, दोन तीन क्षण ते थांबले. हरी हरी असा प्रेमाने उच्चार केला. शांतपणे सोनीचा श्वास घेतला. मग विषय बदलत म्हणाले, प्रवचनाने तसा थकवा येतो. एक प्रवचन झालं की सगळं गरम होतं, सगळं शरीर नुसतं तप्त होतं. स्वामीजींना देहाला काय कष्ट होत असतील याची आम्हाला कल्पना येऊ शकत नव्हती. त्यांचा देह हा आमच्यासाठी आनंदाचं निदान होता आणि त्या आनंदातच आम्ही बेफिकीरपणे होतो. अखेर ते म्हणाले, चला मंडळी झोपायला जायला हवं, उद्या सकाळी आपल्याला नांदेडला निघायचं आहे. मग परत शंभर थांबून म्हणाले, हे भेद हे काही खरे नाहीत. सर्व जगात साधू संत शांती दया क्षमा समता हेच सांगतात. या आता आम्ही सर्वजण त्यांना नमस्कार करून भारलेल्या अवस्थेत आपापल्या खोल्यांकडे गेलो. श्रीकृष्ण अर्पण मस्तो.
श्रीराम, आता आपण एक गोड कार्यक्रम करणार आहोत. नागपूर येथून सद्भक्त श्री अनिल फडणवीस आज इथे आलेले आहेत. त्यांनी लिहिलेल्या गोष्टीरूप हरिपाठ या पुस्तकाचं प्रकाशन परमपूजनीय स्वामीजींच्या हस्ते होणार आहे. परमपूजनीय स्वामीजींना मी अशी विनंती करतो, त्यांनी या पुस्तकाचं आज प्रकाशन करावं.
प्रकाशनाच्या कार्यक्रमाला विमोचन का म्हणतात ते या चिकटपट्ट्यांवरून माझ्या चांगलं लक्षात आलं. या चिकटपट्ट्यांनी बांधलेला हा ग्रंथ विमोचित केला असं जाहीर करतो. फडणवीस काकांना माझी अशी विनंती आहे की त्यांनी एक 5-7 मिनिटं काका तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त करावं. गोष्टीरूप हरिपाठ या ग्रंथाचं प्रकाशन झालं. त्याचे लेखक नागपूरचे सद्भक्त अनिल फडणवीस आता आपलं मनोगत व्यक्त करतील. फडणवीस काका हे फार पूर्वीपासून आपल्याकडे येत आहेत. माझी कल्पना किती 12-15 वर्ष 1999 पासून ते येत आहेत. बरोबर 16-17 वर्ष झाली. तेव्हा ते नांदेडला होते, मूळचे नागपूरचे आहेत आणि आता रिटायरमेंट नंतर ते परत नागपूरला गेले. नागपूरमध्ये अनेक उत्तम कामांमध्ये त्यांचा सहभाग आहे. त्यांनी अनेक ग्रंथही लिहिलेले आहेत, व्यासंगी आहेत. तिथं जनार्दन स्वामीजींची जी संस्था आहे त्या संस्थेमध्ये ते योग शिक्षण देखील देतात. दैनिक तरुण भारत, दैनिक लोकशाही वार्ता, दैनिक प्रजावाणी, योग प्रकाशन, उन्मन, संत कृपा इत्यादी वृत्तपत्रातून मासिकातून त्यांचे लेख यापूर्वी प्रसिद्ध झालेले आहेत. काही ग्रंथांचंही लेखन त्यांनी केलेलं आहे. फडणवीस काका आपलं मनोगत व्यक्त करतील.
ओम मकरनाथाय नमः. आजचा दिवस माझ्या दृष्टीने भाग्याचा आहे, कारण आज मी लिहिलेल्या गोष्टीरूप हरिपाठ या पुस्तकाचे विमोचन परमपूज्य स्वामीजीच्या हस्ते होणार आहे. याचा मला अत्यानंद होत आहे, कारण साधकाच्या जीवनात सद्गुरूचे स्थान सर्वोच्च असते. पुस्तक लिहिण्याचा उद्देश पुस्तक विक्रीतून पैसे मिळावे हा नाही आहे, कारण पहिल्या पुस्तकाचे म्हणजे आनंद योग पुस्तकाचे विक्रीचे 37,000 रुपये मी भारतीय उत्कर्ष मंडळ गोरक्षण विभाग यांना दिले आहे. या पुस्तकाच्या विक्रीचे पैसे मी वनवासी कल्याण वनवासी विद्यार्थी शिक्षण संस्था गडचिरोली भागातल्या संस्थेला देणार आहे. गोष्टीरूप हरिपाठ या पुस्तकाच्या निर्मितीचे सर्व श्रेय आपल्या मंडळातील सत्संग केंद्राला आहे, म्हणून हे पुस्तक मी परमपूज्य मकरनाथ स्वामी व माझ्या आई वडिलांना अर्पण केले आहे. मी नागपूरला अलकाताई झोप व देवरस काकाकडे होणाऱ्या सत्संग केंद्रात जात असतो, तरी आम्ही स्वावलंबी नगरातील साधकांनी एक केंद्र बुधवारी सुरू केले, म्हणजे हे केंद्र हा वार मुद्दाहून वेगळा घेतला त्या केंद्रापेक्षा. या केंद्रात 20 मिनिटे ध्यान, 10 मिनिटे नामस्मरण, 10 मिनिटे हरिपाठावर मी स्वाध्याय करीत असे आणि उरलेले 20 मिनिटे स्वामीजीच्या सीडीवरील प्रवचनाचा लाभ आम्ही घेत असू. ज्ञानदेवाच्या हरिपाठ या ग्रंथाची निर्मिती कशी झाली याची कथा मी आदरणीय देगलूरकर महाराज यांच्या प्रवचनात ऐकली होती. ती अशी, एकदा नेवाश्याहून पैठणला जाताना मुक्ताबाईंनी श्री ज्ञानदेवांना विनंती केली की जनसामान्याचा उद्धार होण्यासाठी एखादी ग्रंथरचना करा. तेव्हा श्री ज्ञानदेवांनी अत्यंत सोप्या भाषेत हरिपाठ या ग्रंथाची रचना केली. हरिपाठाची भाषा ज्ञानेश्वरीपेक्षा सोपी असली तरी हा ग्रंथ समजण्यास माझ्यासारख्याला अवघड आहे. हा ग्रंथ नागपुरात म्हणजे धुंडा महाराजांनी लिहिलेलं पुस्तक आहे, त्याच्यावर ते उपलब्ध नव्हतं. त्यावेळी योगायोगाने हिमालयातील अनेक वर्ष तपसाधना केलेले संन्यासी श्री महादेव महाराज हे आळंदीला होते. त्यांना फोन करून हे पुस्तक मागवावे असा विचार मी केला, परंतु माझ्या मुलीने सौ शैलजाने संन्यासी व्यक्तीला कोणतेही काम सांगू नये असे सांगितले आणि ही गोष्ट मी मान्य केली आणि त्यांना फोन केला नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एका पंधरवड्यानंतर पूज्य महादेव महाराजांनी हेच पुस्तक मला नागपूर इथे आणून दिले. मी हा एक चमत्कारच समजतो. कदाचित ज्ञानदेवांनी पूज्य महादेव महाराजांना तशी प्रेरणा दिली असावी. हरिपाठावरील भाष्य करणारे ग्रंथ वेदांत केसरी श्री बाबाजी महाराज पंडित व हरिभक्तपरायण श्री धोंडा महाराज देगलूरकर यांनी शास्त्रीय भाषेत पुस्तक लिहिले असल्याने अध्यात्मशास्त्राचा अभ्यास केलेल्या साधकांना ते पुस्तक उपयुक्त आहे, परंतु सामान्य वाचकाला सोपे, सुटसुटीत व रंजक वाटेल असे पुस्तक मला लिहावे वाटले. म्हणून मी हरिपाठावर 28 लेख लिहिले आणि ते नागपूरच्या लोकशाही वार्ता या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले. वाचकाच्या अनुकूल प्रतिक्रियेमुळे सदर पुस्तक तयार झाले. हरिपाठाचे विवरण करणाऱ्या बहुतांश ग्रंथात श्री ज्ञानदेव महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, निळोबा महाराज इत्यादी संत वचनांच्या काव्याचा उल्लेख केला आहे, परंतु श्री रामदास स्वामीच्या काव्याचा संदर्भ म्हणून उल्लेख केलेला आढळत नाही. या पुस्तकात इतर संतांप्रमाणे मी समर्थ रामदास स्वामीच्या काव्याचा संदर्भ म्हणून उल्लेख केला आहे. तसेच तरुणांना आवडणाऱ्या सोशल मीडियातील उपयुक्त काव्याचा उल्लेख केला आहे, त्यामुळे आजच्या तरुण वर्गाला हे पुस्तक वाचावेसे वाटेल असे वाटते. हरिपाठातील भक्तिमार्गातील तत्वे समजण्यासाठी शास्त्रीय विवेचनाबरोबर गोष्टीचा कथा माध्यमाचा उपयोग करून ते तत्व सांगण्याचा प्रयत्न केला आहे. उदाहरणार्थ हरिपाठातील दुसऱ्या अभंगाचा पूर्वार्ध आहे, चहुवेदी जाणं साही शास्त्रीकारानं 18 पुराणे हरिसी गाती, मंथुनी नवनीता पैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, 4 वेद, 6 शास्त्रे आणि 18 पुराणे यांचे मंथन केले तर त्यातील सार तत्व ईश्वर आहे आणि त्याला प्राप्त करण्याचा मार्ग ईश्वराचे नाम हा आहे। हे तत्व श्री गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रातील एका प्रसंगाने सांगितले। श्री संत गोंदवले महाराज एकदा अयोध्येस गेले असताना त्यांची रामशास्त्री पंडितांशी भेट झाली। शास्त्रीजी वेदांताचे गाढे पंडित होते, तरी त्यांचा नामस्मरणाच्या प्रभावाबद्दल विश्वास नसल्यामुळे त्यांचा गोंदवलेकर महाराजांशी वाद होत असे। एके दिवशी रामशास्त्रीजी व त्यांची पत्नी नदीवर फिरायस गेले। तिथे दोघांनी भरपूर टरबूज खाल्ले। रात्री 11 नंतर शास्त्रीवाच्या पत्नीला जुलाब होऊ लागले। गावातल्या वैद्याचा उपचारही निष्फळ ठरला। यावेळी शास्त्रीबुवांना गोंदवलेकर महाराजांच्या उद्गाराची आठवण झाली। महाराज म्हणत असत, अहो शास्त्रीबुवा, रामनामाने भवरोग तर नाहीसा होतो, तर देहरोग नाहीसा होणार नाही काय? त्यामुळे शास्त्रीबुवांनी पत्नीजवळ बसून आर्ततेने नामस्मरण केले। काही वेळाने पत्नीची तब्येत सुधारली। सकाळी शास्त्रीबुवांनी महाराजांना रात्रीची हकीकत सांगून मंत्र दीक्षा देण्याची प्रार्थना केली। गोष्टीचे तात्पर्य असे आहे की सामान्य माणूस असो की वेदशास्त्राचा पंडित असो, नामस्मरण आवश्यक आहे। हरिपाठातील 27 अभंगात संत मंडळीच्या जीवनातील प्रेरक प्रसंगाद्वारे हरिपाठी ओळ्यांचे तत्व विशद केले आहे। परमहंस सद्गुरू श्री स्वरूपानंद महाराज, माधवनाथ महाराज आणि स्वामी मकरंदनाथ महाराज यांच्याही जीवनातील काही उद्बोधक घटनांचा उल्लेख केला आहे। हे पुस्तक लिहिण्याचा मला व्यक्तिशः असा फायदा झाला की मी पूर्वी ध्यान साधना व व्यवहारात काम करताना नामस्मरण करत असे, परंतु आता स्वस्त एका जागी बसूनही नामसाधना करतो। शेवटी श्री कविश्री दिलीप अंबिके यांनी म्हटल्याप्रमाणे, राम नामात नामात मन गुंतले नामात, राम मनात मनात राम प्रत्येक श्वासात, अशी अवस्था जीवनात यावी आणि तीव्र संवेगाने साधना घडावी असा आशीर्वाद परमहंस सद्गुरू स्वामीजींनी द्यावा अशी सद्गुरू चरणी प्रार्थना।
हरि ओम। हरि हरि हरि। हा गोड कार्यक्रम आपल्या केंद्रामध्ये करताना देखील मला आनंद होतो आहे। आता आपल्या नेहमीच्या सत्संगाच्या कार्यक्रमाकडे आपण वळू। मिहिर ये एक अभंग म्हण।
साधन पथ क्रमित सदा जाऊ दे यशाकडे, साधन पथ क्रमित सदा जाऊ दे यशाकडे, रुदंतरात माधवा स्मृति तुझी राहू दे, रुदंतरात माधवा स्मृति तुझी राहू दे, तुझा ची दिव्य कर्मयोग आचरिता जो भला अरे प्रिया तव चरणी त्यागुनी ममता फला खंडतात पड़े हे चिन जसुदान दे हे चिन जसुदान दे स्मृति तुझी चराहु दे तत्त्वमसी बोधखून दाविली सजीभली तत्त्वमसी बोधखून दाविली सजीभली सोम्यसी ध्यान धरुनी अमन मनी वेधिली उन्मनीष ओलांदुनी ये दे तुझा करे उन्मनीष ये दे तुझा करे ये दे तुझा करे स्मृति तुझी चराहु दे भेटतील जगती कुणी भूतमात्र सहजजे भेटतील जगती कुणी भूतमात्र सहजजे देवतात मानुनी पूजनातरम विजे देवतात मानुनी पूजनातरम विजे बोध कवच सरहुनी तुझी अखंड प्रीति दे तुझी अखंड प्रीति दे स्मृति तुझी चराहु दे तव कृपेश पात्र होय बुद्धि स्थिर सो कृतार्थ जरी जीवन हे नम्र भाव जवळी वसो मकरंदा तव चरणी मकरंदा तव चरणी नित्य सुखे वास दे नित्य सुखे वास दे स्मृति तुझी चराहु दे साधन पथ क्रमित सदा जाऊ दे यशाकडे रुदंतरात माधवा स्मृती तुझी चराहू दे रुदंतरात माधवा स्मृती तुझीच राहू दे.
फार छान, खूप छान म्हटलंस. हरी हरी. आपल्या अनुग्रह कृपेला 4 वर्षे झाली. माझे जीवन केंद्राभिमुख झाले. नियमित ध्यान करू लागलो. वेळ बदलत असे कामाच्या स्वरूपामुळे, पण रोज ध्यान करणे जमवायला प्रयत्न करू लागलो. अगदी अपवाद सोडता ते चुकवले नाही. मन काही एक शांतता अनुभवू लागले. परंतु काही दिवसांपासून विकार आणि विचार यामुळे ध्यानातील ती शांती कमी झाली असे वाटते आहे. सारे जीवनच आता पावन व्हावे, त्यात काही अमंगल विचार किंवा विकारांना स्थान नसावे असे वाटते. आजवर यांना साक्षीत्वाने पाहून सोडायचा प्रयत्न केला, पण काही एक दिवसांनी ते पुन्हा बळावू लागतात असेच प्रत्ययाला आले. मनात असे विचार येऊ नये हे ठरवले तरी ते उठतच राहतात. या विचारांनी त्रस्त झाल्याने एक उद्वेग निर्माण होतो. मन शुद्ध नाही तर ध्यान कसे सखोल होईल याची काळजी वाटते, आणि ध्यान तितकेसे शांती देत नाही. खरं तर प्रार्थना पूर्ण प्रयत्न अंती करावी, पण माऊलींना वारंवार प्रार्थना केली जाते पण हाती काही लागत नाही. वाटतं आपणच प्रयत्न वाढवावेत, पण ते कसे ते नाही समजलं. काय विवेक कमी पडतो की धैर्य का आत्मविचार दृढ होत नाही म्हणून विकारांना वश व्हायला होते. माझी साधना मला शांती प्राप्त करून देईल म्हणून काय करावे. अनुग्रहापूर्वीचे जीवन शोधित सत्वगुणाचे नव्हते म्हणून ती सारी अशुद्धता मला भांबावून टाकत आहे. कृपया मला मार्गदर्शन करून या अडचणीतून बाहेर काढावे आणि आपल्या कृपेने मला शांतीच्या मार्गावर न्यावे ही आपल्या पदकमली विनम्र प्रार्थना. उणे अधिक बोललो असल्यास कृपया क्षमा करावी असं म्हटलेलं आहे. आपली साधना आपल्याला शांतीकडे घेऊन जायला हवी हे खरं आहे. चोवीस तास आपल्या मनामध्ये उठणारे जे विचार आहेत ते विचार कर्मासंबंधी असतात. त्या कर्मामध्ये देखील काही स्वतःपुरती कर्म असतात, काही नोकरी उद्योग व्यवसायाची कर्म असतात, कदाचित स्वार्थिक कर्म देखील असतात. आपण सांसारिक जीवन जगतो आहोत. तसंच आपल्या समोर जे वातावरण असतं ते कधी घरगुती असतं. कधी आपण आपल्या सहकाऱ्यांबरोबर ऑफिस इत्यादी मध्ये असणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांबरोबर असतो. घरातलं एक विशिष्ट वातावरण असतं. आपल्या मित्रमंडळींमध्ये वेगळं एक विशिष्ट वातावरण असतं. प्रत्येक ठिकाणी वातावरण निराळं असतं, त्याचा एक संस्कार आपल्यावर होतो. या वातावरणामध्ये कधी उत्साहवर्धकता असते बाहेरच्या वातावरणामध्ये, कधी कर्म प्रवणशीलता असते, कधी पैशाची फार चर्चा असते, कदाचित इन्व्हेस्टमेंटची चर्चा असते, त्यांना झालेले जे लाभ असतात तर ते लाभ इतरांनाही व्हावेत अशी त्यांची इच्छा असते, त्या वातावरणात आपण असतो, आपलं मन देखील त्याकडे ओढलं जातं. कधी वैषयिक विचार असणारा असा सहवास असतो, मित्रमंडळींचा देखील शक्य आहे, ऑफिसमध्ये देखील शक्य आहे, त्यांच्या चर्चेचे विषय विचित्र असतात. या सगळ्याचा त्या त्या वेळेला असणारा परिणाम प्रभाव आपल्यावर पडत असतो. आपण केंद्रात येतो, केंद्रात एक विशिष्ट वातावरण आहे, त्या वातावरणाचा देखील आपल्यावर प्रभाव परिणाम होतो. आपण एकांतात ध्यानाला बसलो, ध्यानाच्या पूर्वीचे श्लोक म्हटले की त्याचाही परिणाम प्रभाव आपल्यावर होतो. असं आपलं जे जीवन आहे ते साधारणत अनेक प्रभावातून जात असतं, आणि याच्यातला टाळता येण्यासारखा असा कोणताच विषय नसतो. जणू खेचले गेल्यासारखे असे आपण त्या त्या विषयांकडे ओढ घेत असतो. ते विषय चांगले असतील, जसं आता आपण राष्ट्रविषयक चर्चा, धर्मविषयक चर्चा ऐकत होतो तर आपलं मन एका विशिष्ट विचारांनी भरून गेलं असं तुम्हाला अनुभव आला असेल. विचाराप्रमाणे आपलं मन भरून जातं. असं सगळं असताना साधकाकडून त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये एका निश्चयाने विशिष्ट वर्तनाची अपेक्षा असते. कधी त्याला जमेल, कधी जमणार नाही, अपेक्षा असते. जसं आपली इंद्रिय आवरण्याची साधकाकडून अपेक्षा असते, डोळे आवरावेत, कान आवरावेत, आपल्या घरात देखील ती अपेक्षा असते. टीव्ही, सिरियल, नाटकं, काय घरात जे आपण पाहत असू आणि त्या विषयाशी तदाकार होत असताना आपण साधक आहोत ही भूमिका कदाचित विसरून देखील पाहण्याची शक्यता असते. पंत महाराज म्हणतात की सरोवरामध्ये माध्यान काळी अनुभवी जैसा कोणी, वरी ऊन खालती पाणी, संसार परमार्थ दोन्ही एकेची काळी भोगितो ज्ञानी. ज्ञानी भोगतो, साधक देखील तसा प्रयत्न करून ज्ञानी होतो. ज्ञानी काय अचानक त्या अनुभवात जातो थोडाच. त्यामुळे जे कमी त्रासदायक आहेत असे जे आपल्या अवतीभोवती विषय असतात किंवा वातावरण असतं, त्या वातावरणामध्ये देखील आपली साधक दशा टिकून असावी. अंतर्मनाने आत आपण साधकाची येपरी असंच असावं. बाहेर सर्वसाधारणपणाने सर्वांमध्ये मिळून मिसळून असताना आपली साधक दशा अशा प्रकारे सोडू नये. इंद्रिय बेतानीच वापरावीत, तशी सवयच असावी. जसं भगवद्गीता म्हणते की धोका दिसला की कासो आपली इंद्रिय आवरून घेतं, तशा प्रकारे मी आता सांगितल्या त्या सगळ्या परिस्थितीमध्ये जिथं आपला इलाज नसतो, मिसळावं लागतं, अशा सर्व परिस्थितीमध्ये आपल्याला इंद्रिय आवरून राहण्याचं भान असावं. त्याची गरज आहे. केंद्रात आल्यानंतर आपल्याला शांती समजते. निरूपण ऐकल्यानंतर आपलं मन शांत होतं, आपले विचार देखील शांत होतात. कधी विचाराचं समाधान होतं, कधी निर्विचारता प्राप्त होते, कधी न विचारता शंका त्याचं उत्तर मिळून जातं, मन शांत होतं. सात्विक विचार ऐकले, पारमार्थिक विचार ऐकले की मन शांत होतं, ध्यान केलं की मन शांत होतं, नामस्मरणानी मन शांत होतं, प्रार्थनेनी मन शांत होतं. हे मन शांत करण्याचे जे उपाय आहेत ते उपाय साधक अवलंबित असतोच. ती शांतता मनाला सोडून जाणार नाही. अशा प्रकारची इच्छा धरावी, संकल्प करावा. जसं मी ध्यान केलं आणि ऑफिस करता म्हणून बाहेर पडलो, ध्यान केलं, सकाळी काय खाल्लं आणि ऑफिसमध्ये जायचं आहे, घरी जेवत असताना अथवा निहारी करत असताना ती शांतता टिकवून, मनाची शांतता टिकवून मी राहिलेलो आहे. तसंच माझ्या वाहनावरून जाताना देखील मी कशी शांती टिकवून जाण्याचा निश्चय करावा. मी असं पाहतो की वाहन चालवताना देखील बऱ्याच वेळेला मी शेजारी बसलेला असतो आणि कधी मला चालवण्याचाही प्रसंग येतो. वाहन चालवत असताना देखील आपली शांती बिघडेल असे बरेच प्रसंग घडतात. कधी कधी कोणाकोणाची तर इतकी बिघडलेली पाहिली आहे की आपल्या स्वतःला ओव्हरटेक केलं म्हणून चिडून त्याला मोठ्या गर्दीतून ओव्हरटेक केल्याशिवाय त्याला स्वस्थता लाभत नाही आणि तो साधक असतो. त्याला एकदा ओव्हरटेक करून जरा दाबून त्याचीही जरा पंचायत केली की मग हा रिकामा होतो. मस्त, चला छान असं वाटतं. दरम्यानच्या काळात त्याच्या मनाची स्थिती बिघडलेली असते, तो साधक असतो पण त्याच्या मनाची स्थिती बिघडलेली असते. म्हणून अगदी गाडी चालवताना, तसंच ऑफिसमध्ये गेल्यानंतर किंवा आपल्या कामाच्या जागी गेल्यानंतर आपल्याला मन आवरायचंय आणि शांतता राखून, मनाची शांती राखून बोलायचंय, पाहायचंय, वागायचंय, काम करायचंय असं जरा ठरवावं आपण. त्याचा खूप उपयोग होतो. काही ठरवलं नसेल तर उठणाऱ्या विकारांना आपण ताबडतोब बळी पडतो. पण काही ठरवलं असेल तर मी असं म्हणेन, बळी पडलात तरी जरा उशिरा बळी पडाल आणि लवकर जाग्यावर याल, असं होण्याची शक्यता आहे. म्हणून याची खूप गरज आहे. कधी कधी तुमच्या अवतीभोवती चाललेल्या चर्चेमध्ये कोणीतरी सांगतं की 1980 साली मी प्लॉट घेतला, तुम्ही विचारता केवढ्याला घेतला, तो म्हणतो 5000 घेतला. तुम्ही मनातल्या मनात विचार करता आपल्याकडेही तेव्हा 5000 होते पण आपण ते केलं नाही, आता त्याची किंमत किती झाली? आता त्याची किंमत विचारूच नका, एवढी वाढली आहे, जवळपास 40 लाख रुपये किंमत झाली. आपल्याला आज जरा चुपूट लागायला सुरुवात होते की त्या काळात आपण हे का केलं नसेल. म्हणून मनाची शांती राखण्याबरोबर समाधान देखील राखण्याची गरज आहे. आपण जिथं आहोत तिथं आपण आहोत, तो जिथं आहे तिथं तो आहे. त्याला त्याची दुःख आहेत तो जर सांगायला लागला तर तुमच्या असं लक्षात येईल की त्या तुलनेने आपली दुःख एखाद्याला कमी आहेत असंही तुम्हाला भासेल. म्हणून जी चर्चा चालली आहे तेवढाच माणूस आहे असं माणसाकडे पाहू नका. तो त्याचे कोणते तरी लाभ पाहतोय तेव्हा अलाभ एकाच वेळेला सगळं बोलता येत नाही. त्याच्या जीवनात काही दुःख असतात, एखाद्या वेळेला मुलगा विचारत नसतो, अनेक प्रकारची दुःख, सांसारिक दुःख सांगायची गरज नाही, पण असं काहीतरी तो त्याचं असतं. पण तो आपल्याशी एका विशिष्ट पद्धतीने त्यावेळेला बोलतो. म्हणून समाधाना एवढे थोर नाही, नरदेह प्राप्त होत नाही पुन्हा पुन्हा. म्हणून कशाही परिस्थितीत आपल्याला समाधान टिकवायचं आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि त्यांनी म्हटलंच आहे की श्रद्धा प्रार्थना करावी का असं वाटतं. पूर्ण प्रयत्ना अंती प्रार्थना करावी हे बरोबर आहे, पण आपल्या आत्मस्वरूपावर म्हणजे ते आहे आणि देह हा वरवरचा आहे या विचारावर श्रद्धा ठेवावी असं मी म्हणे. पांडुरंगावर ठेवावी का रामावर ठेवावी का श्रीकृष्णांवर ठेवावी, देहातीत वस्तू आहे असं समर्थ म्हणतात. ते तू परब्रह्म पाहे, देहातीत अशी एक गोष्ट आहे याच्यावर श्रद्धा ठेवावी. आणि देह जाणारा आहे, आपल्याला मृत्यू आहे याचं स्मरण असावं, श्रद्धाही असावी की आपणही जाणार आहोत, आपण कायम राहणारे नाही. आणि मग ही देहातीत वस्तूवर असणारी जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेपोटी ती श्रद्धा जागवणारे जे जे आहेत त्यांच्यावर श्रद्धा ठेवावी. मग संत असतील, भगवंत असतील, त्याच्यावर श्रद्धा ठेवावी. कर्माप्रमाणे फळ मिळतं या विचारावर देखील श्रद्धा ठेवावी, जरी तो शास्त्रीय विचार असला तरी देखील त्याच्यावर श्रद्धाही ठेवावी. त्यामुळे मी आत्ता या ठिकाणी का नाही तर असेल माझी या जन्मातली किंवा पूर्वजन्मातली कर्म, त्यामुळे आत्ता मी जिथं आहे तिथं आहे, याच्यापेक्षा अधिक मी असू शकत नव्हतो याच्यावरही जरा श्रद्धा ठेवावी. आणि वेग सहन करायला शिकावं. निरनिराळे वेग किंवा आवेग असतात ते सहन करायला शिकावेत. जसं डोळ्याचे विषय, कानाचे विषय, सर्व प्रकारचे विषय आणि विकार यांचे आवेग, त्याची आवर्तनं मधून अधून येत राहणार, ते आपल्याला कष्ट देखील देतील. ते कष्टाशिवाय सहन करायला जरा शिकावं असं मला वाटतं. तशी धारणा असावी. विचार आणि विकार यामुळे होणारा जो त्रास, त्यामुळे ध्यानातली जी शांती कमी होणं, ध्यानातली शांती केवळ ध्यानामुळे मिळत नसून हा जो ऍटिट्यूड आहे आत्ता मी तुम्हाला सांगतो आहे त्या अभ्यासाने ध्यानाची तयारी होते. ध्यानाकरता एका पूर्वतयारीची गरज आहे, एका दृष्टिकोनाची गरज आहे. ध्यान ही केवळ यंत्रासारखी केली जाणारी गोष्ट नाही, कधी कधी तेही अप्रतिम जमतं. जे इतकं काही लक्षात ठेवून जगत नसताना देखील कधी कधी ध्यान चांगलं होतं, पण प्रसंग येताच गडबड उडते. काही कालखंड असं जातो, त्यांनी म्हटलेलं आहे की 4 वर्ष झाली आणि मन काही एक शांतता अनुभवू लागलं असं ते म्हणतात, पण काही दिवसांपासून असं झालेलं आहे असं त्यांचं म्हणणं. याचं कारण ध्यानात शांती मिळायला लागली, पण ध्यानाकरता जी पूर्वतयारी आहे त्या पूर्वतयारीच्या बाबत आपण फार विचार केला नसावा असं मला वाटतं. या पूर्वतयारी सकट ध्यान करणं गरजेचं आहे. तसं आपल्या विचाराचा जो रोख असतो तो आवश्यक असे सांसारिक विचार, आवश्यक असे कर्मासंबंधीचे विचार, आवश्यक असे कर्तव्यासंबंधीचे विचार, आणि त्यामुळं त्या गोष्टी पूर्णता आणण्यासाठी काय प्रयत्न करायला हवेत यासंबंधीचं चिंतन, त्यामुळं कदाचित थोडी येणारी व्यग्रता ही वाईट समजू नका असं मी तुम्हाला सांगेन. कारण हेही तुम्ही करणार नाही तर कर्मात कमी पडाल, प्रयत्नात कमी पडाल. अशा प्रकारच्या चिंतनातून तुम्हाला आपण अजून कसं उत्तम करायला पाहिजे याचं नकळतच ज्ञान होत असतं. पण या ज्या वेळा आहेत त्या सोडून जे कर्माचा विचार, स्वामीजी म्हणायचे की संसाराचा विचार करायचा आहे ना, मी सरलाताईंना म्हणतो की तुला अर्धा तास दिला. जे हे खूपच टोकाचं उदाहरण सांगतोय मी तुम्हाला, त्या अर्ध्या तासात तू ये माझ्यापाशी आणि बोल मुलींचं कसं चाललंय, नातवंडांचं कसं चाललंय, मुलाचं कसं चाललंय, तुला कोणती काळजी वाटते. अर्धा तास आपण वेळ देऊ. प्रवचनात देखील असं सांगायचंय की मी म्हणतो की एक अर्धा तास वेळ द्यावा, बस संसारिक चिंतन याच्यापेक्षा जास्त काय, ते त्याच्यापेक्षा जास्त व्यापून राहतं. का? तर एक तर अशा प्रकारच्या मगाशी सांगितलेल्या गोष्टी अॅटिट्यूड म्हणून मी म्हटलं, त्याचा विचार केलेला नसतो, त्यामुळे मग जे मनात येईल त्याचं चिंतन असं सुरू होतं. त्याच्याबरोबर विवेक करावा, तो विवेक आत्मानात्मच असावा. गुरुवाक्याचं चिंतन करून विवेक करावा. गुरुवाक्य ते परमात्म तत्वच तू आहेस असं आहे. ते म्हणायचे की सांसारिक चिंतनाकरता अर्धा तास द्यावा. मी म्हणतो की याच्या तीव्र चिंतनाकरता अर्धा तास देऊ की आपण एकदम सांसारिक अर्धा तासच इतकं कमी आणायचं आपल्याला जमत नाहीये ना. तत्वम पदार्थ चिंतन हे रोज अर्धा तास जर केलं ध्यानाव्यतिरिक्त चिंतन म्हणून की तत्चं स्वरूप काय, तो कसा अविनाशी आहे, निर्गुण आहे, अव्यक्त आहे, अधिष्ठानभूत आहे, आनंद शांत प्रेमस्वरूप आहे, आणि त्वम म्हणजे जीव, म्हणजे त्वम सद्गुरू आपल्याला उद्देशून म्हणतात, पण आपण म्हणजे देह नाही तर देहाच्या आत असणारा, त्याला उद्देशून ते म्हणतात की ते परमात्म तत्व आणि तू एक आहे. तेव्हा माझ्या आत असणारी शुद्ध जाणीव म्हणजे मनानी प्रभावित झालेली जाणीव नाही, विचारांनी प्रभावित झालेली जाणीव नाही, विकारांनी प्रभावित झालेली जाणीव नाही. विकाररहित, मनरहित, चित्तरहित केवळ जाणीव ही परमात्म स्वरूप आहे असं सद्गुरू सांगतात. म्हणून परमात्म्याचे जे गुण आहेत, परमात्मा अविनाशी असेल तर ही जाणीव देखील तशीच अविनाशी आहे. तो अव्यक्त असेल तर ही जाणीव ही तशीच अव्यक्त आहे. अंती माझ्या आत असणारी शुद्ध जाणीव आणि परमात्मा जाणीव ही एक आहे असा विचार, असा विवेक. आणि जर तुम्ही रमलात तर तुमचं चिंतनाने तद्रूपता होऊन ध्यान देखील लागेल तर चांगलंच आहे, त्याच्यामध्ये रमून जावं. असा अर्धा पाऊण तास अशा उपायांनी म्हणजे अशा प्रकारचं जीवन जगत असताना हा जो प्रत्येक वेळेला प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी तिथला प्रभाव आपल्यावर पडतो, तो प्रभाव न घेण्याची सवय लागते. त्या प्रभावाने प्रभावित तुमचं मन, चित्त, बुद्धी होणार नाही अशी सवय तुम्हाला लागते. आणि मग तुम्ही कमलपत्रवत असं ज्याला म्हणतात, सरोवरामध्ये माध्यान काळी अनुभवी जैसा कोणी, वरी ऊन खालती पाणी. कारण तुम्ही संसारात आहात तेव्हा सांसारिक विषयामध्येच असणार, त्यामुळे ते असतानाच अवतीभोवती तुम्ही तुमच्या अंतरस्थितीप्रमाणे परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी थोडे थोडे करत जास्त जास्त असे राहायला सुरुवात होते. याचा ध्यानावरही परिणाम होतो, याचा साधनेवर परिणाम होतो. साधनेत अंतरंगता यामुळे येते. केवळ मी अर्धा तास ध्यानाला बसत होतो तो आता 40 मिनिटं बसत होतो तो 1.5 तास बसल्यामुळे अंतरंगता येणार नाहीये. तो एक मार्ग आहेच अधिक बसणं, हा नाहीये असं मी म्हणत नाही, पण या उपायांसहित जर करेल तर तुम्ही करत असलेल्या ध्यानावर त्याचा अतिशय उत्तम परिणाम होईल, तुम्ही तदाकारता साधाल. म्हणून असं जीवन आपल्याला जगायचं आहे. मन सहज जर शुद्ध आणि निर्मळ राहिलं, बरसं शुद्ध आणि निर्मळ या प्रकारच्या संकल्पामुळं वर्तन केल्यामुळं राहू शकतं, तर मग साधना देखील सोपी आहे. मग विषयांचे विकारांचे आघात होतील, पण ते झाले तरी देखील तुम्ही त्याला दाद देणार नाही. स्वरूपानंदांची ती साखी आहे ना, कोणती, काय का खवळता मजवरी, षड ऋतूनो का खवळता मजवरी वेळोवेळा असे वेगळा या बाळांनो खुशाल खिदळा खेळा. असं स्वरूपानं ही जी स्थिती आहे ही आपल्याला मोह पाडणारी स्थिती आहे, पण या स्थितीपर्यंत जाण्यासाठी सुरुवातीला थोडी कसरत केल्यासारखं वाटेल, थोडा ताण आल्यासारखं वाटेल, ताणाशिवाय करण्याचाच सराव करावा, पण हे जमतं. षड्रिपुनो खवळता कशाला मजव का नव्हे कशाला मजवरी वेळोवेळा असे वेगळा या बाळांनो खुशाल खिदळा खेळा. मग षड विकार देखील तो सहज बाणवतो अंगावर, आणि तसं तो त्या विकारांमध्ये असला तरी देखील आत्मभावामध्येच असतो. जसं रामकृष्ण अगदी आता एक घास देखील जाणार नाही, पोट भरलं असं एखाद्या सद्भक्तांकडे गेल्यावर म्हणायचे, आणि कोणी कोणी गरम जिलबीचं ताट कोणीतरी घेऊन यायचं, म्हणायचे की अतिशय गरम आहे तर आपण घ्यावी एखादी, ते म्हणायचे की घाल. आणि आधी ते बोललेले असायचे आणि मग घाल म्हटलेले असायचे, त्यामुळे थोडा हशा पिकायचा. तेव्हा ते असं म्हणतात की तुम्ही पहा की कलकत्त्याचे रस्ते एवढे भरून वाहत असतात संध्याकाळच्या वेळेला की अजून एखादं वाहन देखील तिथं आलं तर मावणार नाही, पण गव्हर्नरची गाडी आली की सगळे रस्ते कसे रिकामे होतात. तसं जिलबी हा गव्हर्नर आहे म्हणायचं. असा मग थोडा बहुत विकारांना किंवा विषयांना मोकळीक दिली तरी देखील चालू शकतं असं होतं. हा प्रश्न खूप चांगला होता, त्यामुळं तसा विस्ताराने घेतला. मला असं वाटतं की हा एका व्यक्तीचा प्रश्न नाहीये, हा प्रातिनिधिक प्रश्न आहे, आपल्या सगळ्यांचा हा प्रश्न आहे. आपल्या सगळ्यांना साधना करताना या अशा प्रकारच्या अडचणी नक्की येतात असं असल्यामुळं त्यांनी मला ज्यांनी विचारलं त्यांनी सांगितलं की तुमच्याशी एकट्याशी मला बोलायचंय हा प्रश्न मी जरी देत असलो तरी, कारण तुम्ही उत्तर देत असताना माझ्या मनात काही शंका निर्माण झाल्या तर मला त्या विचारता येत नाही, त्या व्यक्तिगत बोलण्यामध्ये विचारता येतील. मी तेव्हा प्रश्नही वाचलेला नव्हता, आत्ताच वाचला. मी म्हटलं की मला योग्य वाटला तर मी तिथं घेतो, आणि मग त्याच्यातून जे काही राहिलेलं असेल ते आपण व्यक्तिगत बोलू असं मी त्याला म्हटलं. त्यामुळे हा मी प्रश्न इथं घेतला. एक मिनिटभर आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 ज्ञानोबा माउली प्रभु स्वामी जी। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।